नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सांस्कृतिक कला केंद्र इथं टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून दुपारी 4 नंतर नरिमन पॉईंट ते वरळी दरम्यान अंत्ययात्रा निघणार आहे. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारनं आज 1 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. टाटा यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. उमंग अॅप आणि डिजीलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभागानं केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग अॅप सर्व अँड्रॉइड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे आणि त्याच्या सेवांचा वापर डिजीलॉकर अॅपच्या माध्यमातून करता येईल, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80,000 कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते काल बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात आता केवळ 15% जागांवर अंतिम निर्णय बाकी आहे. 2 दिवसानंतर यासंदर्भात माहिती दिली जाईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीनं आपल्या 10 उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद जावीद मोहम्मद इसहाक तर परभणी मतदारसंघासाठी सय्यद सामी सय्यद साहेब जान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय मलकापूर, बाळापूर, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या जागांसाठी पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातल्या अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा आणि नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. राज्यभरातल्या 120 आश्रमशाळा वसतिगृह इमारतीचं लोकार्पण तसंच भूमिपूजन आणि पायाभरणी काल राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते झालं. गेल्या 2 वर्षात आदिवासी बांधकाम विभागानं राज्यात 3,750 कोटी रुपयांच्या आश्रमशाळा वसतिगृहांच्या इमारती बांधल्या असून याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचं गावित यांनी सांगितलं. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यासाठी 28,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी झाला. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातल्या गरजू नागरिकांना या योजनेतून स्वतःचं पक्कं घर बांधण्यासाठी 1,20,000 रुपये निधी दिला जातो. धाराशिव इथं काल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतल्या लाभार्थी महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी या योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, यशस्वी उद्योजक महिला लाभार्थी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या योजनांच्या प्रत्येक 5 लाभार्थी महिलांचा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं अपर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. या कार्यालयासाठी अपर तहसीलदार आणि महसूल सहाय्यक या 2 पदांनाही शासनानं मान्यता दिली आहे. नाशिक इथं वन खात्यानं म्हसरूळ शिवारात बांधलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचं लोकार्पण काल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं. या केंद्रामध्ये प्रशासकीय इमारत, वन्य प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया कक्ष, पक्षी आणि प्राणी ठेवण्यासाठी पिंजरे अशी कामं झाली आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात काल अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुदी शिवारात अंगावर वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाला. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात 172 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ शेवटच्या षटकात 90 धावांवर सर्वबाद झाला. पुरुष क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं काल बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.